आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 44. सरला देवीची भेट. ताराबाईने अशी कल्पना करून ठेवली होती की दिलबहारात मंडळी येऊन दाखल झाल्यावर दुसऱ्याच दिवशी भैयासाहेब बहिणीला आपणाकडे आणतील, म्हणून त्या दिवशी आपण घरीच राहावे असे ती मनात म्हणत होती. आज तिने मामांना त्याविषयी काहीच सांगितले नाही. काल दिलबहारातून परत आल्यापासून मामींशी मुळीच बोलणे झाले नव्हते. आज मामींना तेथल्या घरच्या माणसांनी मेजवानी केली होती, त्यात बराच वेळ गेला. 4 वाजता चहा झाल्यावर आता काय करावे या विचारात मंडळी होती, तो एकाएकी रस्त्यावर घोड्यांची टपटप पावले वाजू लागली. ताराबाई खिडकीतून बाहेर पाहते तो सरदारी कोचमनचे पोशाख घातलेले कोचमन पाहून ती चरकली की आपण ज्यांची उद्या वाट पाहणार होतो ती मंडळी आजच आली. तिने थोडक्यात मामा मामींना सूचना दिली तो त्यांना बिलकुल कल्पना नसल्यामुळे अतिशय आश्चर्य वाटले. हा सर्व प्रकार पाहून व ताराबाईचीही मुद्रा चलबिचल झालेली पाहून त्यात काहीतरी निराळेच इंगित दिसते आहे असा त्यांचा तर्क झाला. इतके अगत्य एरवी व्हायचे नाही, आपल्या भाचीवर विशेष मर्जी दिसते आहे अशी कल्पना केल्याशिवाय या सर्व वर्तनाची नीटशी संगती लागणे शक्य नाही ही कल्पना दोघा नवरा बायकोच्या मनात एकदमच आली. इकडे ताराबाईची अस्थिरता क्षणोक्षणी वाढत चालली होती व दुसरीकडे ही अशी चलबिचल आपली का व्हावी याचे तिला आश्चर्य वाटत होते. आपण सरला देवीच्या नजरेत भरावे अशी इच्छा असूनही आजच्या या गोंधळाने आपण बावळ्यासारखे काहीतरी बोलू की काय असे तिला होऊन गेले. ती झटकन आत सरकली आणि गाडी यांच्याच दाराशी उभी राहून भैयासाहेब व सरला देवी खाली उतरली. मामा मामींच्या मुद्रेवर एवढे थोरले प्रश्नचिन्ह दिसू लागले की त्यामुळे ताराबाईचा जास्तच घोटाळा होऊ लागला, पण कशीबशी धीर करून ती बसून राहिली. इतक्यात सरला देवी व भैयासाहेब आत आली व त्यांनी बहिणीचा ताराबाईशी व नंतर वसंतराव व शारदाबाईंशी परिचय करून दिला. आपणाप्रमाणेच सरला देवीच्याही मनाची चलबिचल उडालेली आहे हे ताराबाईच्या लक्षात आले तेव्हा तर तिला फारच अचंबा वाटला. सटणीसही तिने ऐकले होते की सरला देवीला मुळी बोलायला नको इतकी ती गर्विष्ठ आहे, पण आता ताराबाईच्या लक्षात आले की ते गर्विष्ठपणामुळे नसून निव्वळ भिडस्तपणामुळे ते असले पाहिजे. सरला देवी उंच होती व ताराबाईपेक्षाही जास्त प्रमाणावर होती. नुकते तिचे 16वे वर्ष संपले होते तरी तिचा बांधा भरदार झालेला असून ती डौलदार व पणात आल्यासारखी दिसे. भावापेक्षा ती जास्त सुरेख व नाजूक दिसे आणि तिच्या मुद्रेत हुशारी व मोहकपणा दिसत असे. तिची रीतभात उर्मट अगर बेपर्वा असेल अशी ताराबाईची कल्पना होती. त्याच्या अगदी उलट ती केवळ लाजाळू व भिडस्त अशी दिसली, त्यामुळे ताराबाईचीही चलबिचल हळूहळू कमी होत चालली. थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलणे झाल्यावर भैयासाहेबांनी सांगितले की आपणाला भेटायला मागून भाऊसाहेबही येत आहेत. ही बातमी ऐकून तिला समाधान वाटते न वाटते तोच रस्त्यावर पुन्हा गाडी वाजली व लगेच चिन्ह्यावर झपझप पावले वाजू लागली. ती ताराबाईने भाऊसाहेबांची म्हणून सहज ओळखली. दार उघडून भाऊसाहेब हसतमुख तिच्या पुढे उभे राहिले. त्यांच्यावरचा तिचा राग सुवर्णपूरच्या पत्रापासून कधीच नाहीसा झाला होता व जर किंचित शिल्लक असता तर तोही त्यांनी मोकळ्या मनाने बोलण्यास सुरुवात केलेली पाहून साप फोडून गेला असता. तुम्ही येथे भेटाल अशी यत्किंचित कल्पना नसताही या गावात अत्यंत इष्ट अशी अचानक भेट झाली त्यामुळे मला कितीतरी आनंद झाला आहे म्हणून सांगू. आपण व आपल्या शांतीसदनातली मंडळी खुशाल आहात ना, अशा तऱ्हेने ते नेहमीप्रमाणे हसत बोलू लागले. वसंतराव व शारदाबाईंनाही भाऊसाहेबांना एकदा पाहण्याची फार इच्छा होती. त्यांच्या नजरेने भाऊसाहेब कमी महत्वाचे होते असे नव्हे, एकंदरीत त्यांच्यापुढे जी चौघे माणसे होती त्यांच्याकडे वसंतराव व शारदाबाई अत्यंत तीक्ष्ण दृष्टीने पाहत होती. विशेष करून ताराबाई व भैयासाहेब यांच्या संबंधाने जी नवीन कल्पना नुकतीच त्यांना सुचली होती तिच्यामुळे त्यांची जास्त बारीक नजर त्यांच्याकडे होती व त्यांना खात्रीने वाटू लागले की निदान त्यांपैकी एकाच्या तरी हृदयात विशेष प्रकारचे प्रेम उद्भवलेले आहे. ताराबाईचे मन मात्र त्यांना अजून स्पष्टपणे कळत नसे, पण भैयासाहेब प्रेमासक्त आहेत याबद्दल त्यांना शंका वाटत नव्हती. ताराबाईला या भेटीच्या वेळी कितीतरी कामे करावयाची होती. नवीन आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे हृदगत समजून घेण्याचा प्रयत्न करायचा होता. आपले स्वतःचे चलबिचल झालेले मन शांत करून पाहुण्यांच्या मनावर आपली छाप पडेल असे वर्तन ठेवायचे होते. हे कसे साधणार अशा विवंचनेत ती होती. पण मंडळी तिच्यावर खुश होण्याच्याच तयारीने आलेली होती, ती नाखुश कशी होणार? भाऊसाहेब खुश होण्याला सदा तत्पर होते. सरला देवी भारी उत्सुक होती व भैयासाहेब तर केवळ तसा निश्चयच करून जणू काय आलेले होते. भाऊसाहेबांना पाहून ताराबाईचे विचार सहजच शांताक्काकडे धावले आणि आपल्याप्रमाणे त्यांचेही तिकडेच आहेत की नाही ते आत्ता समजेल तर कितीतरी सोन्यासारखी गोष्ट होईल. कितीक वेळा तिच्याकडे ते पाहत असताना तिला वाटे की आपल्या चर्येवरून शांताक्काच्या चर्येची ते मनातल्या मनात कल्पना करीत असावे. ही कल्पना खरी असो वा नसो, एवढे मात्र निःसंशय खास दिसून आले की तिची प्रतिस्पर्धी म्हणून इंदिरा कमलिनींनी उभी केलेली जी सरला देवी, तिच्याशी त्यांची जी वागणूक दिसत होती, तिच्यात प्रेमासक्तीचा बिलकुल लेशही तिला दिसत नव्हता. याबाबतीत तरी बहिणींची अपेक्षा अगदी व्यर्थ होणार यात बिलकुल संदेह नव्हता. इतकेच काय, पण एक दोन गोष्टी अशा विशेष घडलेल्या ताराबाईच्या लक्षात आल्या की त्यांवरून त्यांचे मन शिवदुर्गात शांताबाईकडेच असावे असे मानण्याला तिला सबळ कारण वाटू लागले. जणू काय कसे तरी करून गोष्टीचा ओघ शिवदुर्गाकडे वळवावा व नंतर त्या संबंधाने आपणाशी कोणीतरी बोलावे व आपण त्याच संबंधाचे उत्तर द्यावे असा त्यांचा हेतू असावा असा ताराबाईचा ग्रह झाला. दुसरी मंडळी निराळ्या भाषणात घडली असता ते एकीकडे विशेष आस्थापूर्वक ताराबाईला म्हणाले, तुमची भेट होऊन कितीतरी काळ लोटला पण 8 महिन्यांच्या वर 2-4 दिवस झाले. आमच्या घरी इव्हिनिंग पार्टी 5 जूनला झाली, त्या दिवशी तुम्हा सर्वांची गाठ शेवटी झाली होती. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा त्यांनी विचारले की तुमच्या सगळ्या बहिणी बऱ्या खुशाल आहेत ना? इव्हिनिंग पार्टीची अगदी नक्की तारीख त्यांच्या का बरे एवढी पक्की लक्षात राहावी? शिवाय बोलताना जी त्यांची अर्थपूर्ण मुद्रा झाली होती त्यावरूनही पुष्कळ बोध होण्यासारखा वाटला. या उद्योगाबरोबर आणखी स्वतःचाही उद्योग ताराबाईच्या डोक्यात चालू होताच. वसंतराव व शारदा मामींशी भैयासाहेब बोलत होते तेव्हा त्यांच्या स्वरात अथवा मजकुरात नेहमीप्रमाणे बेपर्वा अगर तुच्छपणा अगर उन्मत्तपणा आज मुळीच दिसत नसून इतके मार्दव व इतकी आतुरता दिसून येत होती की कालपासून त्यांच्या वर्तनात दिसून येणारा शिष्टपणा किती दिवस आणखी टिकेल याविषयी जरी शाश्वती नसली तरी तो निदान एक संबंध दिवस तरी टिकून राहिला आहे यात संदेह नाही. ज्या माणसांची नावे काढून पूर्वी ते हसत असत व ज्यांची त्यांनी पूर्वी स्पष्टपणे तिच्या तोंडावर अवहेलना केली होती त्याच माणसांशी इतके लक्ष देऊन संभाषण करण्याची त्यांनी तसदी घ्यावी व आपणापेक्षाही जास्त शिष्टाचाराने तसल्या हलकट व्यापारी पेशाच्या माणसांशीही त्यांनी वागावे व त्यांच्या डोळ्यात आपण सज्जन गृहस्थ आहोत ही जाणीव उत्पन्न करण्याकरता एवढे श्रम घ्यावेत हे ताराला इतके अजब दिसू लागले की तिला वाटत असलेले आश्चर्य आपल्या चर्येवर दिसण्याचे कसे टाळावे हेच तिला समजेना. इतका मनमिळावूपणा, इतका इतरांविषयी आदर त्यांनी आनंदभुवनात असताना अगर नजरबागेत असताना सुद्धा त्यांच्या अत्यंत स्नेहाच्या माणसांविषयीही कधी दाखवलेला ताराबाईंनी पाहिलेला नव्हता. त्यांच्याशीही ते नेहमी कुर्र्यातच असत. दुसऱ्याच्या मताविषयी कधीही त्यांनी सहिष्णुता विनाकारण दाखवलेली ताराबाईने पाहिली नव्हती. असे असून आज वसंतरावांशी इतक्या सलगीने वागण्यापासून बिलकुल लाभाची आशा नव्हती असे असता इतकेच नव्हे असल्या व्यापारी घेराशेटांशी सलोख्याचे वागल्याचे कळून आले तर इंदिरा कमलिनी व श्रीमंत माईसाहेब व इंदुमती देवी आपली छी थू करतील अशी साधारणपणे खात्री असतानाही त्यांनी इतके मृदूपणाने का वागावे ते सांगणे कितीतरी कठीण होते. मंडळी अर्धा तास राहून जायला उठली तेव्हा भैयासाहेबांनी व सरला देवीने अत्यंत आग्रहाने आपण त्रिवर्ग परवा आमच्या घरी जेवायला जरूर आले पाहिजे असे वसंतरावांना आमंत्रण केले. हे आमंत्रण ताराला कसे पसंत पडते ते कळण्याकरिता त्यांनी आपल्या भाचीकडे पाहिले, परंतु ताराबाई काही न बोलता दुसरीकडेच पाहत राहिली. त्याचा अर्थ तिची नाखुशी नाही व शारदाबाईंना तर सदोदितच लोकांकडे मेजवानीला जायची हौस असते हे माहीत असल्यामुळे वसंतरावांनी ते आमंत्रण कबूल केले. मात्र असे ठरवले की परगावी 4 मैलांवर जाणे असल्यामुळे दुपारचा बेत न करता संध्याकाळी 4 वाजता जाऊन रात्री 8 वाजता जेवण होऊन 9-10 परत यावे. ही कल्पना भैयासाहेबांनीच काढली व ती सर्वांना पसंत पडली. भाऊसाहेबही पुन्हा ताराबाईची भेट होणार हे समजून फार आनंदल्याचे त्यांनी स्पष्ट बोलून दाखवले. कारण मला अजून कितीतरी गोष्टी शिवदुर्गातल्या आपल्या परिचित मंडळींविषयी विचारायच्या आहेत, असे ते म्हणाले. याचा अर्थ ताराबाईने अर्थात असा केला की शांताक्काविषयी जास्त बोलण्याची त्यांची इच्छा आहे. नंतर मंडळी निरोप घेऊन गेली. एकंदरीत ताराबाईला आशा होती त्यापेक्षा कितीतरी जास्त सुखदायक आजची सर्वांची भेट झाली असे तिला वाटले. मंडळी गेल्यावर भाऊसाहेबांविषयी मामा मामींचा चांगला ग्रह झाला असल्याचे ऐकून आणखी काही कमी जास्त प्रश्न मामी विचारतील ते चुकवण्याकरता ती तेथून निघून गेली. पण ही तिची भीती अनाठाई होती. मुद्दाम तिला प्रश्न विचारून बोलायला लावण्याची त्यांची तरी इच्छा कोठे होती? आपणाला कल्पना होती त्यापेक्षा ताराशी भैयासाहेबांची व भाऊसाहेबांची जास्त सलगी आहे व भैयासाहेबांचे तर तिच्यावर प्रेम बरेच आहे हे त्यांना स्पष्ट दिसू लागले होते. पण आज त्याविषयी तिला प्रश्न विचारून विनाकारण ओशाई करावी यात अर्थ नाही अशी त्यांची समजूत होती. भैयासाहेबांविषयी विचार करून पाहता मामा मामींना त्यांच्यात दोष काढण्यासारखे काहीच दिसेना. आपणाशी ते इतक्या शिष्टाचाराने वागत आहेत व इतके विलक्षण अगत्य दाखवित आहेत त्यावरून त्यांना उत्तम गृहस्थ म्हणण्याकडे त्यांची साहजिकच प्रवृत्ती झाली. आजीबाईंच्या सांगण्यावरून व त्यांच्या स्वतःच्या आजकालच्या प्रत्यक्ष आलेल्या अनुभवावरून जर त्यांनी भैयासाहेबांचे एखादे शब्दचित्र काढले असते तर ते शिवदुर्गात एकालाही कधी खरे वाटले नसते. त्यातून आज ताराबाईवरची त्यांची आसक्ती दृष्टीला पडल्यावर तर आपले चित्र खरे ठरावे ही इच्छा जास्तच बळावत चालली. लहानपणापासून पाहिलेल्या आजीबाईची हकीकत खोटी तरी का मानावी? त्याचप्रमाणे चटणीतल्या मंडळींच्याही बोलण्यात भैयासाहेबांची काही कागाळी ऐकू आली नाही. ते फार उदार आहेत व गोरगरिबांवर सदोदित कृपा करतात असेच सर्वतोमुखी ऐकू येईल. जे ते दोष काढी तो इतकाच की त्यांना अभिमान मनस्वी आहे व हा दोष केवळ खोटा म्हणण्याचीही वसंतरावांची इच्छा नव्हती. अभिमान बाळगण्यासारखा एकही गुण अंगी नसताना जर हजारो प्राणी स्वाभिमानाने बेडकासारखे फुगलेले पदोपदी दृष्टीस पडतात तर भैयासाहेबांसारख्या श्रीमंत उदार व हुशार गृहस्थाला अभिमान असला तर त्यात नवल काय? चटणी गावी अर्थातच भैयासाहेबांबरोबर नागेशरावांच्याही गोष्टी मंडळीत सहजी निघत. परंतु कोणीही फारसा अनुकूल अभिप्राय त्यांच विषयी देत नसे. भैयासाहेबांचे व त्यांचे एवढे फाटायला काय कारण झाले ते कोणालाच ठाऊक नव्हते. पण एवढे मात्र पुष्कळ लोक सांगत की नागेशराव या प्रांतातून निघून गेले त्यावेळी मागे कैक लोकांची देणी तशीच न फेडता गेले व पुढे ते लोक पैसे बुडाले म्हणून ओरडतायत ही बातमी जेव्हा भैयासाहेबांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनी आपण होऊन ती देणी सगळी फेडून टाकली. या सगळ्या दिवसभर ताराबाईच्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता. दिलबहारमध्ये असलेल्या एका व्यक्तीविषयी आपल्या मनाची वास्तविक स्थिती काय आहे याची मीमांसा सबंध 2-3 तास ती स्वतःशी करण्याचा प्रयत्न करीत होती. एवढे खास की त्या व्यक्तीसंबंधी आता तिरस्कार मनात राहिला नव्हता. त्याने कधीच जप पलायते केले होते. इतकेच नव्हे त्या गृहस्थाविषयी एकेकाळी आपल्या मनात इतकी तीव्र नावड तरी कशी उत्पन्न झाली हेच तिला चमत्कारिक वाटू लागले होते. त्याच्या अंगी काहीतरी सद्गुण खास आहेत ही जाणीव व त्यापासून उत्पन्न होणारा पूज्यभाव जरी प्रथम केवळ नाखुशीने तिने कबूल केला तरी तो आता मनाला कडू लागेन असा होऊन गेला होता. व आजकाल सर्वतोमुखी असलेल्या त्या व्यक्तीच्या वाखाणणीने तर तो मनाला थोडा थोडा गोडही वाटण्यास सुरुवात झाली होती. पण या पूज्यभावापेक्षाही दुसरा एक आत्मविषयक भाव मनात जोराने डोकावू लागला होता. तो असा की आपणावर अशा माणसाचे अनिर्वचनीय प्रेम बसावे आणि आपण त्या प्रेमाचा मोबदला अत्यंत कठोर व अयोग्य अशा वाक्ताडनाने केला असूनही त्या प्रेमाचा समूळ नायनाट न होता त्या आपल्या अक्षम्य अपराधाची पूर्णपणे क्षमा करून पुन्हा आपणाशी शिष्टाचाराने वागणूक करण्याइतकी मनाची समता राखण्याइतकी सज्जनता त्याच्या अंगी असावी या सर्वांबद्दल कृतज्ञताही अंतःकरणात उत्पन्न झाली. ही स्त्री आपणावर नसते तुफान घेणारी आहे असे पाहून आपणा संबंधाने द्वेषभाव त्यांनी मनात वागवणे साहजिक असता ती बाजू सर्व सोडून देऊन आपली व तिची अकस्मात गाठ पडली असता तिचा परिचय कायम ठेवण्याची इच्छा धरावी, तिच्या बरोबरच्या माणसांशी नवीन परिचय करून घेण्याची तसदी घ्यावी व तिच्याशी परिचय करून घेण्याकरता आपल्या प्रत्यक्ष बहिणीला 4 मैल दूर तिच्या बिराडी घेऊन जावे असे वर्तन असले अत्यंत थोरपणाचे क्षमाशील वर्तन करणाऱ्या माणसाविषयी तिच्या अंतःकरणात कृतज्ञता बुद्धी उत्पन्न झाली यात नवल काय? व हा जो विलक्षण फरक त्यांच्यात झाला, एकेकाळी दुसऱ्याविषयी बेपर्वा असणारा माणूस दुसऱ्याविषयी इतका अतिरिक्त आदर्शील झाला, त्या फरकाच्या मुळाशी आपण स्वतःवरील त्याचे निस्सीम प्रेमच कारणीभूत असले पाहिजे असे तिची मनोदेवता तिला सांगू लागली। हे मनोदेवतेचे सांगणे तिच्या मनाला मधुर लागले वाचून कसे राहणार? त्यांच्याविषयी तिरस्कार जाऊन आदरबुद्धी आली, त्याज्यपणात जाऊन पूज्यभाव उत्पन्न झाला, कृतज्ञतेने आपले पक्के ठाणे मनात बसवले व परमेश्वर त्यांना सुखी ठेवो ही वासना पूर्णपणे उदय पावली। आज प्रश्न एवढाच उरला होता की या सुखी ठेवण्यामध्ये आपल्या स्वतःवर कितपत भाग अवलंबून राहणारा आहे व आपणावर अवलंबून राहण्यासारखा काही भाग असेल तर आपण कसे वर्तन करावे, व तसे काही आपण नाही होय म्हणणे त्यांच्या सुखी होण्याला जरूर असेल तर आपल्या स्वतःला सुख लाभण्याच्या दृष्टीने पाहिले तर आपण कसा मार्ग आखून ठेवला पाहिजे। आपणाकडे पुन्हा त्यांची प्रवृत्ती होऊ देणे न देणे बरेचसे आपल्या हाती आहे असे तिचे मन तिला सांगू लागले। सरलादेवीने दिलबहारला आल्याच्या दिवशी ताबडतोब आपल्या भेटीला येण्यात जे अगत्य दाखवले त्याला अनुरूप आपणही तसाच विशेष शिष्टाचार दाखवणे जरूर आहे असे त्रिवर्गांनाही वाटले। म्हणून सर्वांनी असे ठरवले की उद्या सकाळी आपण स्त्रियांनी मुद्दाम परत भेटीला गेलेच पाहिजे। हा निश्चय झाल्यामुळे ताराबाईला आनंद झाला, पण का आनंद व्हावा याची ती मीमांसा करू लागली तो तिला कारण सांगता येईना। ठरल्याप्रमाणे सकाळी झाडे झुडपे पाहण्याला वसंतरावही जायचेच होते।